आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां भागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. जम्मू काश्मीरांत जावपी विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर उमेदवारी अर्ज सादर करपाची आनी फाटी घेवपाची प्रक्रिया पुराय जाल्ल्यान आनी दुसऱ्या टप्प्याच्या उमेदवारी अर्जांची छाननी जाल्ल्यान वेंचणुकेच्या प्रचारान नेट घेतला. मजगती भारतीय जनता पक्षान आपल्या उमेदवारांच्या समर्थनात नेटान वेंचणूक प्रचार सुरू केला. आता मेरेन राष्ट्रीय पावण्यावेले दोन फुडारी घरमंत्री अमित शाह आनी लोकसभेतले विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांणी जम्मू काश्मीराक भेट दिल्या. येत्या आठवड्यान आनिकूय राष्ट्रीय फुडारी केंद्रशासित प्रदेशान प्रचार करतले. या महिन्याच्या 18 तारखेक विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर मतदान जावपाचे आशिल्ल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, नितीन गडकरी, मनोहरलाल खट्टर, जी किशन रेड्डीन हेर नामनेचे फुडारी येता त्या दिसांनी वेंचणूक प्रचारान वांटेकार जातले अशी अपेक्षा आसा. जम्मू काश्मीरान दुसऱ्या टप्प्या खातीर 25 सप्टेंबराक आनी तिसऱ्या टप्प्या खातीर 1 ऑक्टोबराक मतदान जातले. मतमेजणी 8 ऑक्टोबराक जातली. अबुधाबीचे युवराज शेख खालीद बिन मोहम्मद बिन जायद अल नहियान आज सांजवेळा 3 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीन पावले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल आनी विमानतळार तांकां येवकार दिलो. तांचे बरोबर युएईचे जायते मंत्री आनी वेवसायीक शिष्टमंडळूय आयला. फाल्यां ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतले आनी द्विपक्षीय सहकार्याच्या जायत्या मुद्द्यांचेर चर्चा करतले. युवराज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतले. शेख खालीद बिन मोहम्मद बिन जायद अल नहियान मंगळारा मुंबय भेट दितले आनी वेवसायीक मंचाचे बसकेक हाजीर रावपाचे आसा. हे बसकेन दोनूय देशांतले उद्देजकूय वांटो घेतले. तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार हांणी पदाचो आनी राजकारणांतल्यान राजीनामो दिला. हे संबंधीत तांणी पक्षाचे मुखेली आनी अस्तंत बंगालच्यो मुखेलमंत्री ममता बॅनर्जी हांकां पत्र धाडलां. संसदेची सेवा करपाची संद दिल्ल्या खातीर मुखेलमंत्र्यांचे उपकार मानतना तांणी राज्यांतल्या सध्याच्या परिस्थितीचेर आपली नाराजी व्यक्त केल्या. तृणमूल काँग्रेस पक्षांतल्या भ्रष्टाचाराक लागून आनी पक्ष फुडाऱ्यांच्या एका वर्गाचे वर्चस्व पळोवन आपूण निराश जाल्ल्याचो उल्लेख तांणी केला. आरजी कार हॉस्पिटल प्रकरणाचेर उल्लेख करतना लोकांचो राग स्वाभाविक, प्रचंड आनी बिगर राजकीय आसा आनी तांकां अभया खातीर न्याय जाय अशें तांणी सांगले. गुन्यांवकारांक ख्यास दिवपा खातीर राज्य सरकार फावती आनी बेगोबेग पावलां उबारपाक अपेसी ठरला अशें सरकार हांणी आपल्या पत्रांत सांगलां. भारतीय हवामान खात्यान आंध्र प्रदेशांतल्या दर्यादेगेवाल्या वाठारांनी आनी ओडिसांत आज सामको उटंगराच्या पावसाचो रेड अलर्ट जारी केला. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना आयएमडीचे शास्त्रज्ञ आर के जेनामानी हांणी सांगले, फाल्यां मेरेन छत्तीसगड आनी झारखंडातूय उटंगराचो पावस पडटलो. तशेंच हवामान खात्यान मध्य प्रदेशांतल्या कांय वाठारांनी फाल्यां खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. दिल्ली एनसीआर वाठारांतूय आज हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा अशें तांणी सांगले. आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी आज विजयवाडान राजभवनांत राज्यपाल एस अब्दुल नझीर हांची शिष्टाचार भेट घेतली. विजयवाडान राज्यांतल्या हेर सुवातांनी उटंगराचो पावस आनी हुंवाराची परिस्थिती हाका लागून जाल्ल्या नुकसानीची माहिती मुखेलमंत्र्यांनी राज्यपालांक दिली. नायडू हांणी सरकाराच्या मदत आनी पुनर्वसन उपायांची माहिती दिली. महाराष्ट्रान हालींच पडिल्ल्या पावसाक लागून 10 जिल्ह्यांतल्या पिकांचे लुकसान जाला. सुमार 8 लाख हेक्टरावयर खरीफ पिकांचेर परिणाम जाला अशें राज्य शेती खात्यान एका अहवालान सांगला. शेती खात्याचे संचालक विनय कुमार आवटे हांणी सांगले, सध्या लुकसानाचे मूल्यांकन चालू आसा. खात्याच्या अहवाला प्रमाण कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मको, ज्वारी आनी कानो आनी भाजीपालो अशा पिकांक लुकसान जाला. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे लुकसान झाला त्यांनी पंचनामा प्रक्रिया बेगीन करपा खातीर पिकाच्या विमो कंपनीक कळोवचे असे खात्यान कळीत केला. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 खातीर या महिन्याचे 15 मेरेन नामांकना सादर करू येता. बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालय दर वर्सा जानेरांत हो पुरस्कार घडोवन हाडटा. ह्या वर्सा 26 डिसेंबराक वीर बाळ दिसा विजेते जाहीर जातले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.